व्यासपीठावर उपस्थित पूजनीय स्वामी मकरंदनाथ, पूजनीय स्वामी माधवानंद, आदरणीय जयंतरावजी देसाई, आदरणीय विजयरावजी कोवळेकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या साधक बंधू भगिनींचं परमप्रिय परमहृदयस्थ स्वामी माधवनाथ यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या उद्घाटन समारंभासाठी मी हेमंत पाटील स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळातर्फे हार्दिक स्वागत करतो. उत्सवाची सुरुवात आपण माधवाष्टकाने करणार आहोत. हे भावपूर्ण स्तोत्र वैकुंठवासी सद्भक्त ज्ञानेश्वर साधू यांनी रचलं आहे. सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी माधवाष्टक म्हणेल.
गुरु पा महाभक्तः अध्यात्मज्ञानपरायणः जयोस्तु तस्य सर्वत्र लोककल्याणकारिणः सर्वदा स्वरूपानन्द सद्भक्ता रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम् अस्तु रामस्य दासस्य सदानन्द प्रवर्धकम्
आजचा सोहळा हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. असा अपूर्व सोहळा माझ्यासारख्या साधकांसाठी आयुष्यातील एकमेव ठरू शकतो. स्वामी माधवनाथ मूर्तिमंत प्रेम, मूर्तिमंत भक्ती, मूर्तिमंत ज्ञान. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी. स्वामीजींचं प्रेम अनुभवावं, त्यांचं पुन्हा पुन्हा प्रतिपदर्शन घ्यावं, त्यांचा स्मृतिगंध हृदयात भरून घ्यावा अशी असंख्य साधकांची सतत तळमळ असते. गेली कित्येक वर्ष आपण स्वामीजींविषयींचे साधकांचे भाव ऐकत आहोत, त्यामध्ये रंगून जात आहोत, पण आता सुद्धा असं वाटतं की अजून स्वामीजींना जाणून घ्यावं, अजून त्यांच्या निकट जावं, अजून तो पावन स्पर्श अनुभवावा, अजून त्या आनंद सरोवरातल्या कमळाशी स्पर्धा करणाऱ्या डोळ्यांकडे पाहत राहावं. ते अंतर्बाह्य कसे होते हे वर्णनापलीकडे आहे, त्यासाठी संतांच्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो. तुकोबा त्यांच्या एका अभंगात म्हणतात, चंदनाचे हात पाय ही चंदन, परीसा नाही हिन कोणी अंग, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साखर अवघी गोड. हे वर्णन म्हणजे नकळत घडलेल्या तुकाराम महाराजांचं आत्मकथनच आहे, आणि स्वामीजींना पाहिलं म्हणून या अभंगाची सत्यता पटली. स्वतः सिद्ध होऊन अनावर कळवळ्याने इतरांनाही ते ज्ञान मिळवून द्यावं म्हणून परमार्थाच्या प्रांगणात उतरलेले स्वामीजी. परमहंस स्वामी स्वरूपानंदांनी 1970 साली पाठवलेलं आशीर्वचन हे स्वामी माधवनाथांच्या भविष्य काळातील कार्याचं सूत्र प्रकट करणारं ठरलं. एक ऐक हे किती सांगू तुझ लागी, बाणवनी अंगी सेवकत्व, विश्व हे मद्रूप मानुनी पांडवा, करी माझी सेवा सर्व भावे. आपल्या सद्गुरूंनी दिलेला हा संदेश प्राणापलीकडे स्वामीजींनी जपला. अखेरच्या श्वासापर्यंत या असीधारा व्रताचं पालन त्यांनी केलं, आपला देह चंदनासारखा झिजवला. स्वामीजी हे क्रियाशील आत्मज्ञानी महापुरुष होते. सोहम ध्यान साधनेचा प्रचार आणि प्रसार करणं हे त्यांचं जीवनकार्य होतं. विशेषतः समाजातल्या सुशिक्षित युवकांना शुद्ध परमार्थासाठी प्रेरित करणं हे त्यांचं स्वधर्मकर्म होतं. अहेतुक प्रेमाचा प्रचंड उमाळा, अत्यंत तेजस्वी सोहमबोध आणि अंतःकरणात सदैव जागृत असलेली निस्सीम भक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वातून अविरत बाहेर फाकत असे. त्यामुळेच असंख्य युवक युवती त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांनी एक पारमार्थिक चळवळच उभी केली. संत प्रणित परमार्थ हाच केवळ त्या चळवळीचा पाया होता. उपनिषद, गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथभागवत, तुकाराम गाथा यांच्यात आलेला जो परमार्थ आहे तोच परमार्थ जगण्यासारखा आहे. प्रत्येक साधकासाठी मग तो जसा असेल तसा, तो जिथे असेल तिथे आत्मदर्शन हेच निःसंशय ध्येय असलं पाहिजे अशी विलक्षण जागृती त्यांनी साधकांमध्ये केली. आपल्या प्रपंचाची कोर न सोडता हे साधता येतं असं त्यांचं प्रतिपादन होतं. परमार्थ आणि प्रपंच या दोन तलवारी एकाच ज्ञानामध्ये बसतात हे त्यांनी स्वअनुभवानी सिद्ध केलं. स्वामीजींनी असंख्य जीवनं घडवली. त्यांच्या निष्काम प्रेमभावानं सर्व विषमतेची आणि भेदाची कुंपणं नाहीशी करून टाकली होती. यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर, या संत वचनानुसार त्यांनी प्रेम, आनंद आणि बोध याची अक्षरशः उधळण केली. स्वामीजींची जन्मशताब्दी साजरी करताना आज अतिशय आनंदाने हृदय भरून येत आहे. परंतु त्याच वेळेला त्यांना अभिप्रेत असं जीवन काही अंशी तरी आपण जगतो आहोत का, या विचारांनी मन अधिकच अंतर्मुख होत आहे. आजपासून ते ऑक्टोबर 2017 पर्यंत म्हणजे पूर्ण वर्षभर आपण स्वामीजींचा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करणार आहोत. त्यामध्ये अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यातीलच एक मोठा कार्यक्रम म्हणजे एप्रिल 2017 होणारा ज्ञानेश्वरी पारायणाचा. या प्रत्येक लहान मोठ्या कार्यक्रमातून स्वामीजींच्या स्मृतीला, त्यांच्या उपदेशाला आपण उजाळा देणार आहोत. स्वामीजींच्या जीवनाचा वेगवेगळ्या अंगांनी अभ्यास होणार आहे. जितकी रत्न त्या रत्नकारातून प्राप्त करता येतील ती प्राप्त करायची आहेत. स्वामीजींचं जीवन हे एका अथांग महासागरासारखं होतं. त्याचा संपूर्णपणे थांग लागणे हे माझ्यासाठी अशक्य आहे. परंतु त्यांच्या जीवनाकडे पाहून मी साधनेचा सवय मात्र वाढवू शकतो आणि तोच प्रयत्न आपल्याला या जन्मशताब्दी वर्षात करायचा आहे. आजच्या या उत्सवातील पहिलं आकर्षण म्हणजे परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या सर्वांग सुंदर अशा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. स्वामी मकरंदनाथांच्या मनात अनेक वर्षापासून अप्रकट असलेल्या इच्छेला सद्भक्त पोफळे काकांनी शब्दरूप दिलं आणि त्यातून स्वामीजींचा पूर्णाकृती पुतळा जन्मशताब्दीमध्ये व्हावा असं निश्चित झालं. सद्भक्त अभिजित धोंडफळेच्या शिल्पकलेतून ती इच्छा आज सत्यात अवतरत आहे. स्वामीजींच्या चैतन्यमय अस्तित्वाला सगुणात आणण्याच्या उपक्रमाची आज पूर्तता होत आहे. आजचे प्रमुख अतिथी आदरणीय जयंतरावजी देसाई यांच्या शुभ हस्ते स्वामीजींच्या मूर्तीचं अनावरण होणार आहे. जयंतरावजी हे पावश्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ या संस्थेचे कायम विश्वस्त आहेत. तसंच स्वामी स्वरूपानंद समाधी देवस्थानाचे मुख्य व्यवस्थापक आहेत. जयंतरावांच्या मते अनावरण हा शब्द औपचारिक ठरतो. ते म्हणतात की हा स्वामीजींचा दर्शन सोहळा आहे. तत्पूर्वी आपण स्वामीजींच्या जीवनावर आधारित एक चित्रफित पाहणार आहोत. स्वामीजींचा जीवनपट संक्षिप्त स्वरूपात ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आता सादर होईल.
बचेंगे तो और भी लड़ेंगे या दत्ताजी शिंदे यांच्या ऐतिहासिक उद्गारांनी परमार्थ क्षेत्रात नवा इतिहास घडवणारे परमपूजनीय स्वामी माधवनाथ, माधव विष्णू तथा बाळासाहेब वाकडे. जन्म कोकबन, जिल्हा आजचा सिंधुदुर्ग. तारीख होती 1 ऑक्टोबर 1917
1937 सालापासून ते अखेरपर्यंत स्वामीजींनी पुण्यात वास्तव्य केलं. सुरुवातीच्या काळात दिवसातून 18-18 तास परिश्रम करून प्रथम शिवणकाम आणि नंतर कापड दुकानदारीचा व्यवसाय उभा केला. पेरुगेट रस्त्यावरील ब्युटी क्लॉथ स्टोअर्स हे त्यांच्या प्रसिद्ध दुकानाचं नाव होतं.
जन्मग्रामातील बालमैत्रीण सरोजिनी दिनकर तेंडुलकर हिच्याशी त्यांचा विवाह झाला. मूळचं महादेव नाव बदलून माधव झालं आणि सरोजिनीची सरला झाली. सरला माधव संसार वेलीवर 3 कन्या आणि 1 सुपुत्र अशी 4 पुष्प फुलली.
नियमित बलोपासना, सात्विक जीवनमान, भगवद्गीता आणि दासबोध यांचं सखोल परिशीलन यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व पारदर्शी, निस्पृह आणि परमार्थाभिमुख बनलं.
1958 साली म्हणजेच 41व्या वर्षी अंतस्फूर्तीतून स्वांत सुखाय ज्ञानेश्वरी निरूपणाला प्रारंभ झाला. दररोज न चुकता ठराविक वेळ स्वतःच्याच घरी भागेश्वर निवासात प्रवचन होऊ लागली. याचच ज्ञानेश्वरी वाघयज्ञात रूपांतर झालं आणि तो यज्ञ अखेरच्या श्वासापर्यंत अखंडित राहिला.
पुण्याच्या चोखंदळ सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षितिजावर ज्ञानेश्वरीचे सत्प्रवृत्त रसाळ प्रवचनकार आणि यशस्वी प्रामाणिक कापड व्यावसायिक म्हणून बाळासाहेबांचा नावलौकिक विस्तारला.
दासबोधावरील अंतरंग निरूपणाचा व्यासंग देखील त्यांनी सुरू केला. ज्ञानेश्वरी दासबोधात ध्वनित झालेला परमार्थ हा केवळ प्रवचनाचा विषय नाही तर ती कृतार्थ जीवन जगण्याची कला आहे असं स्वानुभवातून उमटलेलं ठाम प्रतिपादन हे बाळासाहेबांच्या निरूपणाचं वैशिष्ट्य ठरलं.
स्वयंस्फूर्तीनं श्वासावर नामस्मरणाच्या साधनेस बाळासाहेबांनी सुरुवात केली आणि काही वर्षातच सहजतेने ध्यानी मनी नसताना सोहम ध्यानाची उपज झाली.
प्रपंच आणि परमार्थ यांचा मनोहारी समन्वय बाळासाहेब आणि सौभाग्यवती सरलाताई यांच्या सहजीवनातून अवतरत होता.
सन 1968 मध्ये पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचं प्रथम दर्शन उभयतांना घडलं आणि तत्क्षणी बाळासाहेबांना सद्गुरू भेटीची खूण पटली. प्रथम भेटीपासूनच स्वामी स्वरूपानंद आणि बाळासाहेबांमध्ये उत्कट अंतरंग प्रेमभाव उदयाला आला. सोहम ध्यान साधना अधिकच बळकट होऊ लागली आणि सद्गुरू समर्पणानी जीवन भरून गेलं. नित्य ज्ञानेश्वरी निरूपण सेवेचं नाव देखील श्री स्वरूपानंद ज्ञानेश्वरी मंडळ असं होऊन गेलं.
श्रावण शुद्ध प्रतिपदा या दिवशी 1973 साली स्वामी स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना नाथ संप्रदायाचे एक उत्तराधिकारी म्हणून अधिकार प्रदान केले. 15 ऑगस्ट 1974 या दिवशी स्वामी स्वरूपानंद ब्रह्मलीन झाले.
परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी 1975 सालापासून सद्गुरू म्हणून सांप्रदायिक कार्याचा आरंभ केला. त्यानंतर स्वामीजींनी कसदार ग्रंथनिर्मितीसही सुरुवात केली. अमृतबिंदू, साधक संजीवनी, ज्ञानेश्वरी ज्ञानकिरणे हे सुरुवातीचे ग्रंथ होत.
स्वामीजींची रसाळ जीवनस्पर्शी निरूपण शैली आणि त्यांचं शुचिरभूत जीवन याची मोहिनी युवकांवर पडू लागली. प्रवचन, सत्संग, आनंद यात्रा यांच्या माध्यमातून सातत्याने एकनिष्ठ श्रोतृवर्ग स्वामीजींनी घडवला.
1978 मध्ये स्वामीजींनी नित्य निरूपणाला जमणाऱ्या तरुण साधकांसाठी युवा केंद्र स्थापन केलं आणि तेच पुढे स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ म्हणून नावारूपाला आलं.
1981 साली ब्युटी क्लॉथ स्टोअर्स या व्यवसायाला रामराम ठोकून पूर्ण शक्तीनिशी शुद्ध परमार्थाच्या कार्यात स्वामीजींनी स्वतःला झोकून दिलं.
प्रपंच आणि परमार्थ एकरूप करण्यासाठी कटिबद्ध झालेली युवक युवतींची मोठी फळी स्वामीजींनी उभारली.
माया अपार्टमेंट आणि अध्यात्म मंगल धाम या दोन ध्यान मंदिराच्या वास्तू मंडळातर्फे स्वामीजींनी उभारल्या आणि त्यातून अविरतपणे परमार्थ प्रसार करण्याचा खटाटोप केला. आपल्या देहाची अजिबात तमा न बाळगता साधकांना परमार्थी बनवण्यासाठी स्वामीजी प्रयत्नांची शिकस्त करत होते.
त्यातूनच 1991 मध्ये त्यांच्यावर अर्धांग वायूचा जोरदार आघात झाला. त्या आघातातून स्वामीजी हसतमुखाने बाहेर आले आणि आधीच्याच उत्साहाने कार्यास सुरुवात केली.
1992 मध्ये दुसरं आजारपण आल्यावर त्यांनी संप्रदायाचे अधिकार आपल्या दोन शिष्योत्तमांकडे सुपूर्त केले. परमपूजनीय स्वामी मांद आणि परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या मार्फत संप्रदाय अखंडित ठेवण्याची निश्चिती त्यांनी केली.
देहाच्या विकल अवस्थेची पर्वा न करता बचेंगे तो और भी लढेंगे या दुर्दम्य आशावादानं ते कार्य करतच राहिले. नाजूक शरीर प्रकृती असून सुद्धा भूगाव श्री साधकाश्रमाचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि त्या वास्तूचं भूमिपूजनही उत्साहात केलं.
गुरु पौर्णिमा 30 जुलै 1996 या पवित्र तिथीला सकाळी अत्यंत शुचिरभूत होऊन त्यांनी सद्गुरुचरणी आपला देह समर्पित केला.
एका दीपाने शांत होण्यापूर्वी असंख्य दीप प्रज्वलित केले तोच परम प्रेममय दीप आज अमूर्त मूर्ती रूपानी आपल्या पुढे प्रकट होतो आहे.
मला असं वाटतंय की आपल्या शिष्योत्तमाच्या साकार प्रतिमेच्या प्रकट सोहळ्यासाठी साक्षात स्वामी स्वरूपानंदांनीच आपला दूत पाठवला. आदरणीय जयंतरावजी देसाईंना मी विनंती करतो की त्यांनी पावस्य आशीर्वाद या सोहळ्याला द्यावेत.
नमस्कार. जगन्माता दुर्गा माता ज्ञानेश्वर माऊली परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्वामी मकरंदनाथ स्वामी माधवानंद विजयराव कुरवळेकर माधवनाथ बोध प्रसारक मंडळीचे सर्व विश्वस्त आणि माझ्या बंधूनो स्वामीभक्त बंधूनो भगिनीनो आज 2 ऑक्टोबर नवरात्र महोत्सवाची दुसरी माळा महात्मा गांधींची जयंती लालबहादूर शास्त्रींची जयंती आणि आज अश्विन शुद्ध प्रतिपदा पण आहे. काल होती आजही आहे अशा या पावन पवित्र अशा दिवशी आपण सर्व स्वामी परिवारातील मंडळी स्वामी माधवनाथांचे जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभासाठी जमलो आहोत. मला तर म्हणायचं आहे की आपण स्वामी माधवनाथ दर्शन सोहळ्यासाठी जमलो आहोत. हो, आज त्यांचं पावन पवित्र मंगल असं दर्शन घेऊन आपण त्यांचे आशीर्वाद मागणार आहोत. आपल्या मनातली काही म्हणजे जे काही आपले अपवित्र विचार असतील ते झटकून टाकणार आहोत आजच्या या शुभदिनी. आणि त्यांचे आशीर्वाद घेऊनच आपण एक आनंद सोहळा साजरा करणार आहोत. आजचा दिवस परम भाग्याचा आहे. खरं पाहिलं तर सुमारे जवळ दोन एक महिन्यापूर्वी माझे परममित्र मिलिंदराव यांनी मला फोन करून विचारलं की असा असा कार्यक्रम आहे, जन्मशताब्दी सोहळा आहे स्वामीजींचा, तर तुम्ही याल का? मी लगेचच उत्तर दिलं की हो, हे काही विचारणं झालं का? या कार्यक्रमात मी येणारच, आपलाच कार्यक्रम आहे सगळ्यांचा. आणि मी तेव्हा काही तारखा बघितल्या नव्हत्या, नवरात्र असतं, आता आजचा नवरात्राची दुसरी माळ आहे, आमच्या घरी मोठं नवरात्र असतं, पण कबूल केलंय म्हणजे जायला पाहिजे. नंतर स्वामी मकरंदनाथांचा सुद्धा फोनवर बोलणं झालं. खरोखर आजचा कार्यक्रम म्हणजे महापर्वणीच आहे. आणि आपण म्हणतो की सुभाषितकरांनीही म्हटलंय की हाताचं भूषण दान आहे, हस्तस्य भूषणम दानम. माझे वडील भाऊराव देसाई म्हणत असत की मी मंदिरात स्वामीजींचा प्रसाद देतो म्हणून माझे हे दोन्ही हात पवित्र होतात. मी तर असं म्हणेन की आजच्या या शुभ दिवशी माधवनाथांचे दर्शन सोहळ्याचा पडदा दूर करण्याचं भाग्य मला मिळालं. हो, मी भाग्यच म्हणतो. आणि हे भाग्य सुद्धा मला, मी तर असं मानतो की गेली जवळजवळ 17-18 वर्ष परमपूज्य स्वामी स्वरूपानंदजींची सेवा करण्याचं, भाऊंच्यानंतर सेवा करण्याचं जे माझ्या नशिबे आलं, स्वामीजींनी जी माझी याकडनं सेवा करून घेतली थोडीफार काविना, त्यामुळेच हे भाग्य मला मिळालंय असं मी तरी मानतो. आणि या सोहळ्यासाठी स्वामी मकरंदनाथजींनी व माधवनाथ बोध प्रसारक मंडळाच्या सर्व विश्वस्तांनी मला बोलावलं, त्याबद्दल मी त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. मी असं म्हणेन की 7-8 महिन्यापूर्वी स्वामी माधवानंद यांनी स्वामीजींच्या अमृतधारा या पुस्तकावर विवरणात्मक ग्रंथ लिहिला होता. त्याचं प्रकाशन करण्याचाही मला सौभाग्य लागलं होतं. म्हणजे हा दुसरा कार्यक्रम, तर मला असं वाटतंय दोन कार्यक्रम झाले म्हणजे तिसराही कार्यक्रम या माझ्या शुभहस्ता काहीतरी होईल. बघूया आता काय होतोय तो, पण होईल असं मला आशा आहे. आणि तो स्वामींच्या कृपेमुळेच होणार आहे हेही मी सांगेन. आजचं हे आपण स्वामी माधवनाथांचं खसरं कारुण्यमय असं आणि सदैव आपल्या भक्तांवर नजर असलेलं, दृष्टी असलेलं रूपडं बघितलं की खरोखर मन भरून येतं. आणि असा हा त्यांच्या माधवनाथांचा पुतळा या माधवनाथ बौद्ध प्रसारक मंडळाने केला खरोखर धन्य आहे. आपल्या सद्गुरूंचा गौरव करणं, आपल्या सद्गुरूंचं गुणगान करणं हे आपलं कामच नाही का? आपलं सर्वांचं ती एक जबाबदारीच आहे. कसं ते बघा की मी जेव्हा स्वामी मंदिरात एकंदर व्यवस्था पाहायला लागलो तेव्हा एक दिल्लीचे शर्मा म्हणून आले होते. ते म्हणाले की इथे कोण व्यवस्था बघतं. मी पुढे झालो. ते म्हणाले तुम्ही असं स्वामींना दोन मुठीत बंद कार करून ठेवले, अशा मुठीमध्ये तुम्ही स्वामींना बंद का करून ठेवलंय. मी म्हटलं मला नाही समजलं तुम्ही काय म्हणता ते. ते म्हणाले अहो हे आहे, मला इथे आल्यावर त्यांचं दर्शन घेतल्यावर मला जे अनुभवलं मी जे त्यावरून मी बोलतोय, फार मोठं व्यक्तिमत्व होतं हे स्वामी. त्यांची चरित्र तुम्ही सगळ्या भाषात काढलं पाहिजे, त्यांचं तुम्ही गुणगान सगळीकडे केलं पाहिजे आणि हे तुमचंच कर्तव्य आहे. स्वामी भक्त म्हणून घेताना मग तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही सगळीकडे त्यांचा प्रचार प्रसार केला पाहिजे. मी म्हटलं बरोबर, असं नुसतं कोंदणात बंद करून ठेवू नका. मी म्हटलं बरोबर आहे, बरोबर आहे, आमचंच काम आहे. मी त्यांना स्वामींविषयी सगळी माहिती दिली आणि लगेच आमच्या संस्थेमध्ये ठराव करून पहिलं हिंदी चरित्र स्वामीजींचं छापून घेतलं. असाच अनुभव मला आला 2010 साली. स्वामींची आम्ही जन्मशताब्दी साजरी केली. आम्ही असं ठरवलं की स्वामीजींचं चरित्र किंवा स्वामीजींच्या आठवणी नाही, जरा चुकलो आम्ही, स्वामींची जन्मशताब्दी नव्हे, 2003 साली जन्मशताब्दी साजरी झाली. 2010 साली अनंत निवासात स्वामीजींना येऊन 75 वर्ष झाली. त्यामुळे ते अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे स्वामींच्या आठवणींचा संग्रह काढावा असं एक मनाशी ठरवलं आणि त्याप्रमाणे सर्व स्वामी भक्तांना पत्र पाठवली. एक महिना दीड महिना गेला कोणाकडूनही उत्तर नाही. आम्हाला वाटलेलं होतं की असं का होत आहे म्हणून जरा चौकशी केली. तर आपल्याला माहिती आहे आपण सगळेजण त्याच विचाराने प्रेरित झालेलो असतो की आम्हाला आलेले अनुभव आम्ही आमच्याजवळच ठेवायचे असतात, ते असे दुसऱ्यांना का सांगायचे, अशी प्रत्येकाची धारणा असते की आम्हाला जे स्वामीजींचे अनुभव आले ते आम्ही असे चार चौघात नाही मांडणार. तर हे जेव्हा मी मला लक्षात आलं तेव्हा आता याच्यावर उपाय काय करावा म्हटलं म्हणून मी आमचे अशोकराव रेळेकर त्यांना विचारलं. ते म्हणाले अहो सोपं आहे, स्वामीजींचं जे पत्रमंजूषा पुस्तक आहे त्यातलं एक पत्रच मी तुम्हाला दाखवतो, तुम्ही पहा आणि ते पत्र आपण सगळ्यांना पाठवूया मग बघा कसं होत आहे ते. आम्ही ते पत्र वाचलं, ते आता आपणालाही वाचून दाखवतो. हे स्वामीजींच्या पत्रमंजूषे ह्या पुस्तकातलं 37वं पत्र आहे, 37 क्रमांकाचं. सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरू नाम संकीर्तन, सद्गुरू गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे. सद्गुरू भक्ता पाता रावे, तया संगती भजन करावे, भजन रंगी रंगोनी जावे, रंगी विसरावे देह भान. सद्गुरुपदी आवर्तन, जपजाप्य पूजा अर्चन, धूपारती नैवेद्य समर्पण, होवीन तल्लीन करावे. सर्वासमवेत तीर्थ घ्यावे, मग प्रसादान्न सेवावे, सद्गुरु वैभव वाढवावे, सद्गुरु वैभव वाढवावे, सेवा भावे सर्वदा. असो भक्तांचे मनोगत, पुरविता सद्गुरु समर्थ, देवभक्त असे द्वैत दावोनी खेळत स्वयेतोची। असे पत्र पाहिल्याबरोबर आम्ही ते सगळ्यांना परत पत्र लिहून, बा स्वामीजींचीच अशी इच्छा आहे की त्यांचं जर आपल्याला वैभव वाढवायचं आहे तर आपल्याला अनुभव आलेले सांगितले पाहिजेत, सगळ्यांना सांगितले पाहिजेत। आणि मग मात्र हे पत्र पाठवलं आणि मग मात्र आमच्याकडे आठवणींचा ओघ सुरू झाला। आपल्याला माहिती आहे अनंत आठवणीची अनंत निवास हे पुस्तक सर्वार्थाने सिद्ध झालं। तर आपण आपल्या सद्गुरूंचं वैभव सगळ्यांनी मिळून वाढवायचं आहे आणि ही शिष्याची जबाबदारी असते। स्वामी माधवनाथ महाराज जेव्हा प्रथम स्वामीजींच्या दर्शनासाठी आले पावसला, त्यावेळी एक गोष्ट सांगतोय। मी 1966 साली कॉलेजचं शिक्षण संपवून पावसला गेलो आणि साधारणतः आमच्या कुटुंबाची अशी पद्धत होती की आदल्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता स्वामीजी आमच्याशी सगळ्यांशी बोलत असत, उद्याला काय करायचं आहे किंवा काय जे व्यवहार असतील किंवा काय जे घडून गेलेलं असेल त्याच्याबद्दल 8 वाजता आम्ही कौटुंबिक बोलत असत। तर तेव्हा ते म्हणाले उद्याला बाळासाहेब येणार आहेत, त्यांनी गेली 10-12 वर्ष ज्ञानेश्वरीची सेवा केलेली आहे, प्रवचन केली आहेत, फार अनन्य भक्तीने त्यांनी ज्ञानदेवांवर प्रचंड माया केलेली आहे, प्रचंड त्यांना ज्ञानेश्वरीबद्दल प्रेम आहे, असे दोघं उभयता येणार आहेत। आणि असं सांगितल्यावर स्वामीजींनी असं सांगितल्यावर आमच्याही लक्षात आलं की ज्याची एवढं सांगितलंय त्यार्थी बाळासाहेबांचं त्या इतमामात आपण स्वागत करायला सिद्ध झालं पाहिजे। आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की बाळासाहेब सरदारताईंसह आले त्यांचं दर्शनच एवढं मंगलमय होतं, सुहास्य होतं आणि मृदू आणि नम्र बोलणं एवढं होतं की ते प्रत्येक पुढे येणाऱ्या प्रत्येक माणसाला जिंकूनच टाकत असत। कोण त्यांच्याबद्दल त्यांच्याविषयी किंवा त्यांना म्हणजे आपणच ते इतके मृदू बोलत की आपणही त्यांच्याबरोबर अधिक मृदू होऊन जाऊ। तर असं व्यक्तिमत्व त्यांचं पाहिलं, शुभ्र कपडे सगळे परिधान केलेले होते आणि सरलाताही तशाच डोभस व्यक्तिमत्वाच्या होत्या, दोघंही आले आम्हाला फार आनंद झाला। स्वामीजींचं सुद्धा व्यक्तिमत्व तसंच नीटनेटकं, सौजन्यपूर्ण, तेजोमय आणि प्रसन्न असं व्यक्तिमत्व होतं स्वामींचं। आपणाला माहिती आहे की स्वामीजींनी तो त्याच्यावर सुहास्य वदन प्रसन्न दर्शन निर्मल अंतकरणाचा हा केलाय, ते पुरेपूर स्वामींना जे लागत होतं तसंच मला वाटलं की हे बाळासाहेबांनाही लागू आहेत हे श्लोक। तर स्वामीजींचं दर्शन घेऊन बाळासाहेब बाहेर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक जे विलक्षण आनंद आणि विलक्षण प्रसन्नता दिसत होती ना, खरोखर पाहणाऱ्यालाही धन्यता वाटावी। त्यांनी प्रथमच स्वामींना विचारलं की एखादं ज्ञानेश्वरीवर प्रवचन पण इथे करावं असं मला वाटतंय। स्वामीजी म्हणाले वा वा चांगलं आहे करा ना, आज आमच्या देवाच्या समोर माघर आहे, त्याच्या देवाऱ्यासमोर काही लोकांना भाऊराव बोलावतील आणि तुमचं प्रवचन करतील, होईल प्रवचन। तसे म्हणाले तुमच्यासमोर करावं असं मला वाटतं, तुम्ही तिथे जरी केलं तरी ते मला ऐकू येणारच आहे। तुम्ही तिथेच करा, देवासमोर करा. आणि त्याप्रमाणे म्हणाले मग कुठे ज्ञानेश्वरीतली कोणती कोणत्या अध्यायात घेऊ? तर ते म्हणाले की नवा अध्याय घ्या, मग कोणती होळी घेऊ, ते म्हणजे ते तुमचं तुम्ही ठरवा. तर त्यावेळी मला असं आठवतंय त्यांनी नवव्या अध्यायातली तेरावी होळी महात्मा नसतु माम पार्थ दैवीं प्रतिमाम श्रेता भजंत नन्य मनसो ज्ञात्वा भूता दिमव्यम ही होळी घेतली होती. त्यांना स्वामीजींचं एकंदर हे पाहिल्यावरच असं वाटलं की हे योगी पुरुष आहेत, त्यांचंच यथार्थ वर्णन त्यांनी या ओवीतनं ज्ञानदेवांच्या ओवीतनं केलं असं मला वाटतं. ते प्रवचन इतकं चांगलं झालं की तेव्हा एक 25-30 मंडळी होती, पण सगळे मंत्रबुग्ध होऊन त्यांच्या रसा आणि मृदुवाणीतलं ते प्रवचन सगळ्यांनी ऐकलं, सगळ्यांना आनंद झाला. त्यामुळे पुणेकरांना केवढं पुणेकरांचं सौभाग्य की त्यांना अशी रसाळ प्रवचनं रोज मिळत होती. स्वामीजींचे स्वरूपानंदजींचे आशीर्वाद त्यांनी घेतलेच होते आणि 10-15 वर्ष ज्ञानेश्वरीवर नित्य प्रवचन केल्यामुळे त्यांच्या ठिकाणी एक प्रतिभाशैली जागृत झालेली होती. आणि अर्थातच 12 वर्ष अखंड साधना झाली की जे आपण मिळवलेलं असतं, जे ईश्वराने आपल्याला दिलेलं असतं, ते आपल्याकडे येणाऱ्या मंडळींनाही द्यावं असं स्वाभाविक वाटणं, माधवनाथांना वाटणं स्वाभाविक होतं. आणि नंतर तर काय, स्वामीजीने त्यांना गुरु कृपांकित केलं आणि गुरु संप्रदाय वाढवण्याची दीक्षाही दिली. त्यामुळे मोठ्या उत्साहाने ते पुण्यात आपला लोकांना जे श्रांत असतात, ज्यांना अध्यात्माची आणि परमार्थाची ओढ असते, त्या मुमुक्षूंना ज्ञान द्यायचं त्यांनी ठरवलं. आणि त्याप्रमाणे आता आपणच मगाशी आपल्या या याच्यातही बघितलं की त्यांनी आपल्या देहाची मना पर्वा नाही केली. जिथपर्यंत माझ्या देहात प्राण आहे, जिथपर्यंत मला सांगवतंय, तिथपर्यंत मी लोकांना ज्ञानामृत देतच राहीन. आणि तसं अविरत ते देत राहिले. मग त्यांनी आपला धंदाही सोडला, म्हणजे इतकं त्यांना त्या ज्ञानेश्वरी आणि स्वामीजींच्या अनुग्रहामुळे लोकांच्यावर त्यांचं एवढं प्रेम दडलं की ते सगळ्यांना आपलं ज्ञान देतच राहिले, मुक्त हस्ताने उधळत राहिले. तर मला आता आपलं सहज वाटून गेलं की अजून एक वर्ष आहे साजरं होत आहे, आज शुभारंभच आहे. म्हणून मी आपणा सर्वांना आणि मकरंदजी किंवा माधवानंद स्वामीजींना अशी विनंती करेन की त्यांना आलेले त्यांचे माधवनाथांचे सुद्धा आपल्या स्वामीभक्तांना अनुभव बरेच आलेले असतील, तर एखादं अनुभवाचं पुस्तक जर आपण साजरं केलं प्रकाशित केलं तर मी मला आलेले अनुभव सुद्धा पहिले त्यात लिहीन असं नक्की सांगतो. आणि असं का बघा, या याच्यात एखादं पुस्तक व्हावं आणि सगळ्यांना जे काय होतं की असं पुस्तक झालं की आपल्या सगळ्या भक्तांना इथे थोडं मार्गदर्शक ठरतं. स्वानुभव असतात आणि स्वानुभवाचे बोल हे पुस्तक वाचण्यापेक्षा जास्त उपयोगी पडतात असं माझा तरी अनुभव आहे. आज मला या कार्यक्रमासाठी बोलावलं, माझे थोडेसे विचार मांडायची मला सवड दिली. खरोखर आजच्या या कार्यक्रमाला आल्यावर आपण धन्य झालो असं वाटलं. मी तुम्हा सर्व भक्त मंडळींचं आणि स्वामी माधवनाथ, स्वामी माधवानंद, स्वामी मकरंदनाथ यांना नमस्कार करून माझे दोन शब्द संपवतो.
जयंतरावजी, आपण आलात आणि स्वामी स्वरूपानंदांचेच आशीर्वाद आम्हाला मिळाले. स्वामी माधवनाथांच्या या मूर्तीची स्थापना आपण भुगाव साधक आश्रमात करणार आहोत, तर त्यानिमित्ताने तुमची या कार्यक्रमाची आठवण आम्हाला कायम राहील. स्वामी मकरंदनाथ शिल्पकलेत महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाचा भूषण असलेला सद्भक्त अभिजित धोंडफळे याच्याबद्दल गुरुबंधू म्हणून मला अत्यंत अभिमान वाटतो. नुकतंच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदींनी त्याच्याविषयी गौरवउद्गार काढले होते. ही मूर्ती हा अभिजितचा स्वामीजींवर असलेल्या निस्सीम प्रेमाचा आविष्कार आहे. गेले कित्येक महिने अभिजितला या मूर्तीचा ध्यास लागून राहिला होता. केवळ अभिजितच नव्हे तर पूजनीय स्वामी मकरंदनाथ हे सुद्धा सतत याच अनुसंधानात घडून गेले होते. स्वामी मकरंदनाथांना मी विनंती करतो की त्यांनी अभिजितला पुष्पगुच्छ देऊन त्याचं कौतुक करावं. स्वामी माधवनाथांची मूर्ती ज्या सुंदर देव्हाऱ्यामध्ये विराजमान आहे तो नक्षीदार देव्हारात साकार केला आहे श्री गणेश सुतार यांनी. आपल्या गणेशपुरम मधल्या ध्यान मंदिरातील जो विठ्ठल रखुमाईचा देव्हारा आहे तो देखील त्यांनीच केला आहे. मी त्यांना व्यासपीठावर सत्कारासाठी आमंत्रित करतो. आपण थोड्या वेळापूर्वी जी ध्वनीचित्रफीत पाहिली त्याचं संपादन संकलन अतिशय कल्पकतेने श्रुत विशाल बाटे यांनी केलं. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी व्यासपीठावर यावं. या निमित्ताने अभिजितला आपलं मनोगत व्यक्त करण्याची इच्छा आहे. मी त्याला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं.
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. धन्य भाग सेवा का अवसर पाया, धन्य भाग सेवा का अवसर पाया. चरण कमल की धूल बना मैं, चरण कमल की धूल बना मैं, मोक्ष द्वार तक आया, धन्य भाग सेवा का अवसर पाया पाया. आज खरोखरच आमच्या कुटुंबियांसाठी मोठा भाग्याचा आणि कृतार्थतेचा दिवस आहे. हे कौतुक आमच्या सगळ्यांचे आहे. माझे आजोबा बाबा जिने खूप कष्टाने आम्हाला मोठे केले, अशी आई, सुखदुःखात पूर्ण साथ करणारी पत्नी आणि मुलगी, तसेच भाऊ अरविंद, आणि या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी हे मनोगत व्यक्त करत आहे. या सगळ्याची सुरुवात सुमारे 4 महिन्यांपूर्वी झाली. सद्भक्त श्री पोफळे काकांच्या मनात आले की स्वामीजींची एक पूर्णाकृती मूर्ती असावी आणि त्यांनी ते परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या कानावर घातले. स्वामीजींनी लगेचच सहमती दिली आणि मला सांगितले की आपल्याला आता स्वामीजींची एक मूर्ती करायची आहे, आणि माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मग ती कशी असावी, बैठक कशी असावी, भूगाव इथे तिची प्रतिष्ठापना होणार आहे तर कुठली पोज चांगली असेल, त्यांचे वयोमान कुठले घ्यावे, या मूर्तीचा आकार किती असेल, असे अनेक प्रश्न पुढे आले आणि या प्रत्येक गोष्टीत स्वामीजींचा सक्रिय सहभाग होता. मग ती बैठक ठरली, फोटो ठरला आणि वेगळ्याच प्रवासाला सुरुवात झाली. अनेक वर्ष असं वाटायचं की स्वामीजींचा सहवास आपल्याला खूप कमी मिळाला. अनेक वेळा त्यांच्या फोटोसमोर उभे राहून तसे बोललेही जायचे. त्यावर त्यांनीच ठरवले असावे की याला थोडासा सहवास मिळावा. खरं तर सुमारे 2 वर्षापूर्वीच याचा पाया रचला गेला असावा, कारण आम्ही जिथून माती आणतो त्यांनी एकदा मला बोलवून घेतले आणि सांगितले की फारच उत्कृष्ट प्रतीची माती आलेली आहे, थोडी पोती आली आहेत, परत अशी माती मिळेल की नाही मला माहीत नाही, तर त्यातली काही पोती मी तुमच्यासाठी ठेवली आहेत. मी आनंदाने ती घेऊन आलो आणि मनात आले की जेव्हा सर्वात महत्वाचे काम करायचे असेल त्यावेळेस ती वापरायची, आणि मग या कामासाठी ती वापरली गेली. स्वामीजींची लाईफ साईज मूर्ती करायची ठरली, तर त्यांची उंची किती असेल? मग माया अपार्टमेंट्समध्ये स्वामीजींचा जो सदरा लावलेला आहे त्याचे माप घेऊन त्यावरून त्यांची उंची काढली, पूर्ण मूर्तीची डायमेन्शन्स ठरली. हे 3 महिने फारच विलक्षण होते. खरं तर मी कुठली मूर्ती घडवणार, स्वामीजीच मला घडवत होते, त्यांचा सहवास कृपाळूपणे देत होते. अशा कित्येक रात्री गेल्या जेव्हा स्टुडिओत फक्त ते आणि मी आम्ही दोघंच असायचो. सहजच काही संवाद व्हायचा, तो कधी डोळ्यावाटे उघडायचा तर कधी प्रेमाचे अस्फुट भांडणही व्हायचे. तुम्ही इतक्या लवकर का गेलात? अजून थोडं राहिलं असतात, आम्ही तुम्हाला त्रास नसता दिला, फक्त तुम्ही समोर असता, दुरूनच तुमचे दर्शन घेतले असते, डोळे भरून तुम्हाला बघितले असते, बस अजून काही नको होते. त्या भावातच रात्र सरे, हातातले काम तसेच राही, हे एंडलेस होते. हे कदाचित स्वामी मकरंदनाथांच्या लक्षात आले असावे म्हणून त्यांनी सांगितले की आपण 2 ऑक्टोबरच्या पहिल्या कार्यक्रमात मूर्तीचे अनावरण करणार आहोत, आणि मी भानावर आलो. त्यानंतर वेगाने कामाला सुरुवात झाली आणि त्याला खरी पूर्णता यायला लागली जेव्हा स्वामी मकरंदनाथ आणि सद्भक्त मिलिंददादा मॉडेल बघायला आले तेव्हा. स्वामीजींनी अनेक बारकावे समजावून सांगितले आणि मी थक्क झालो. सद्गुरूंशी त्यांच्या एकरूपतेचा एक नवाच आविष्कार मी स्वामीजींमध्ये अनुभवत होतो. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा प्रत्येक वेळी किमान 2 तास ते स्टुडिओत असायचे. आम्हा कुटुंबियांसाठी ही एक आनंदाची पर्वणी असायची, एक वेगळाच उत्साह आणि समाधान वातावरणात पसरायचे आणि आम्ही सगळे त्यात चिंब नाहत होतो. मला वाटतं ते प्रेमाने मला प्रत्येक टप्प्यावर सांभाळत होते. स्वामी माधवनाथ साकारल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून आम्हा सगळ्यांसाठी आकाश ठेंगणे झाले. काय बोलणार, खरं तर माझ्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगात स्वामी मकरंदनाथ माझ्या सोबत आहेत. त्यांच्यामुळेच हा प्रवास इथपर्यंत झाला आहे. त्यांची ही अपार करुणा आहे की ज्याच्यामुळे ते बोट धरून मला चालवत आहेत. आज या अनावरणाच्या निमित्ताने स्वामी माधवनाथ आणि स्वामी मकरंदनाथ यांच्या चरणी ही सेवा पूर्णपणे अर्पण होवो आणि हे आयुष्य सुद्धा आपल्याच सेवेत पार पडो आणि अखेरीस आपल्याच चरणांवर समर्पित होवो अशी हृदयपूर्वक प्रार्थना. हरिओम तत्सत.
दैवी कार्याला दैवी आधार असतो तशी ही एक एक रत्न मंडळाला मिळालेली आहेत. स्वामीजींविषयींचे त्याचे भाव कसे आहेत ते आपणच आता ऐकलं. मला कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की माननीय नगरसेवक श्री आबा बाबुलांचं सभागृहात आगमन झालेलं आहे. मी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. सलग 5 वर्ष महापालिकेच्या निवडणुकांमधून निवडून आलेले लोकप्रिय नगरसेवक आणि माजी महापौर आबा कायमच सर्वांना मदतीचे हात देतात. त्यांच्या स्वभावानुसार मंडळालाही त्यांनी या कार्यक्रमासाठी साथ दिली. मी स्वामी मकरंदनाथांना विनंती करतो की त्यांनी माननीय आबांचं स्वागत करावं. आपल्याबरोबर आज ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक विजयरावजी कोळेकरही उपस्थित आहेत. दीपे दीपू लाविला या ग्रंथाच्या प्रकाशनापासून विजयरावांचा आपल्या मंडळाशी स्नेहसंबंध घडला. स्वामी मकरंदनाथ आणि विजयरावांमध्ये मैत्र जमलं ते कायमचंच. आजच्या उत्सवात ते त्यांची सर्व कामं बाजूला ठेवून आवर्जून सहभागी झाले आहेत. मी त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो.